आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. येत्या 4 वर्षात एसटीला फायद्यात आणण्याची परिवहन मंत्र्यांची ग्वाही. एनपीएस किंवा यूपीएसपैकी कोणती निवृत्तीवेतन योजना निवडण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. आणि कोकण किनारपट्टीला 2 दिवस उंच लाटांचा इशारा. सरकारची धोरणं योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत विधानभवनात आयोजित 2 दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अंदाज समित्या निधी वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेनं निरीक्षण करतात असंही बिर्ला म्हणाले. लोकशाहीत सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या संसदेचं काम हे अंदाज समित्यांमुळे अधिक प्रभावी होत असतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. अंदाज समित्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर देखरेख ठेवतानाच विभागांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करण्यात मदत करतात असंही ते म्हणाले. याप्रसंगी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताची संस्कृती, संस्कार आणि विचारात लोकशाही असून सगळ्या समस्यांवर लोकशाही मार्गांनी चर्चा आणि संवादातूनच तोडगा काढता येतो असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज मुंबईत संवाद से समाधान या कार्यक्रमात केलं. याच तत्वामुळेच भारतासारख्या विविधतेनं भरलेल्या देशात लोकशाही टिकून राहिली आणि चर्चेच्या मार्गानं सर्व अडचणी सोडवता येतात याचा वस्तुपाठ भारतानं जगाला घालून दिला असं बिर्ला यांनी नमूद केलं. गेली अनेक वर्ष सातत्यानं तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या 4 वर्षात फायदा आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर ते बोलत होते. गेल्या 45 वर्षात केवळ 8 वर्ष एसटी महामंडळ नफ्यात होतं. सन 2018-19 एसटीचा संचित तोटा सुमारे 4,600 कोटी होता. परंतु कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे आणि नंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे संचित तोटा आता 10,000 कोटींच्या वर पोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे 3,000 कोटीपर्यंत आहेत असं या श्वेतपत्रिकेत नमूद केलं आहे. या तोट्यामध्ये बसची कमतरता, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक यासारखी कारणं दिली आहेत. दरवर्षी 5,000 बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसंच सीएनजी एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्वावर विकास, अपघातांचं प्रमाण कमी करणं यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत आहे. एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी शासनानं अनुदान स्वरूपात महामंडळाला मदत करणं आवश्यक आहे आणि यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणं आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करण्याचा सल्लाही त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला. केंद्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यूपीएस अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा अवधी दिला आहे. एनपीएस किंवा यूपीएसपैकी कोणती निवृत्ती वेतन योजना निवडायची हे आता 30 सप्टेंबरपर्यंत कळवता येईल. बनावट 7-12 उतारा तयार करून त्यावर सोयाबीन पीक पेरा दाखवून शासनाची 1,02,00,000 रुपयांना फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ इथल्या एका सहकारी संस्थेच्या सदस्यांनी 2,000 क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनचा पीक पेरा असलेला बनावट 7-12 तयार केला. या आधारे सोयाबीनची शासकीय हमी भावानं शासनाला विक्री केली. या प्रकरणी जालना जिल्ह्याचे प्रभारी पणन अधिकारी विजय राठोड यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर दिला असून वारकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. जिल्हा प्रशासन यंदा वारीसाठी जवळपास 11,000 टॉयलेट उभारणार आहे तर महिला वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी जवळपास 1,500 स्नानगृह उभारली जाणार आहेत. तसंच गर्दी होणाऱ्या 13 ठिकाणी हॉटस्पॉट तयार केले असून त्या ठिकाणी प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. तिसरी मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यात आगमन झालं. शिरूर कासारी इथं ढोल ताशाच्या गजरात पालखीचं स्वागत करण्यात आलं. यानंतर ही पालखी पाटोदा तालुक्यात जाईल आणि तिथून पंढरपूरसाठी मार्गस्थ होईल. संत जनाबाई यांची पालखी आज परभणी जिल्ह्यात पोचली. या पालखी सोहळ्यात तरुण वारकरीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकू शकता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षात देशातल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा आढावा आता जाणून घेऊया.
गेल्या दशकात सरकारनं शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे अल्पसंख्याक समुदायाच्या प्रगतीसाठी अनेक पावलं उचलली आहेत. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमानं सुमारे 18,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे प्रकल्प मंजूर केले आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळानं मागासवर्गीयांना सवलतीच्या दरात कर्ज दिली आहेत. त्यानुसार मंडळानं 1,74,000 अधिक लाभार्थ्यांना 752 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे. हज सुविधा ऍप आणि हज स्वयंसेवकांसाठी समर्पित प्रशिक्षण कार्यक्रमांनी तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांची यात्रा सुकर होत आहे. ऐतिहासिक वक्फ सुधारणा कायदा 2025 आणि उमेद पोर्टलमुळे पारदर्शकता वाढली असून वक्फ मालमत्तांसाठी डिजिटल व्यवस्थापनाचं एक नवीन युग सुरू झालं आहे. तसंच बौद्ध विकास योजना, जिओ पारसी आणि इतर योजनांद्वारे संस्कृतीचं जतन, शिक्षणाला प्रोत्साहन आणि समुदाय कल्याण यामुळे विविध समुदायांच्या गरजा पूर्ण होत आहेत. समर्पित योजना, शिष्यवृत्ती समर्थन, डिजिटल सुधारणा आणि वारसा संवर्धनाद्वारे सरकार सक्षमीकरण आणि शाश्वत समावेशनाला प्रोत्साहन देत आहे.
अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धात घेतलेल्या उडीमुळे सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 511 अंकांची घसरण झाली आणि 81,897 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 141 अंकांची घसरण नोंदवत 24,972 अंकांवर बंद झाला. मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. मात्र या कामासाठी त्यांना स्थानिक मतदार नोंदणी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही. मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच निवडणुकीशी संबंधित कामं ऑनलाईन पद्धतीनं करणं आवश्यक आहे असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. CRPF अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूरच्या प्रशिक्षण केंद्रात हवालदारांच्या 31व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ, संचलन आणि शपथविधी सोहळा झाला. या तुकडीत एकूण 89 प्रशिक्षणार्थी होते. त्यांना 16 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं. थायलंडमध्ये झालेल्या 7व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भुसावळच्या सानवी सोनवणे हिनं 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावलीत. हवामान. कोकण किनारपट्टीला आज संध्याकाळी 5:30 पासून बुधवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिला आहे. लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांकरता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. येत्या 4 वर्षात एसटीला फायद्यात आणण्याची परिवहन मंत्र्यांची ग्वाही. एनपीएस किंवा यूपीएस पैकी कोणतीही निवृत्ती वेतन योजना निवडण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आणि कोकण किनारपट्टीला 2 दिवस उंच लाटांचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.